सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्यासोबत आहे. MH 93.5 मध्ये आज आपण सेलिब्रेट करत आहोत इंटरनॅशनल डॉग डे. डॉग हा एक असा प्राणी आहे ना की जो आपल्यावरती तो स्वतःवरती प्रेम करेल त्याहीपेक्षा जास्त प्रेम करत असतो. रादर प्राणी हे असे असतात ना की आपल्याला फक्त त्यांना थोडंसं प्रेम दिलं ना तर ते आपले होऊन जातात, आणि त्यातला डॉग हा जो आहे तो सगळ्यात जास्त लॉयल असा मानला जातो. खरं तर माझ्याही घरी एक आहे भुबू, आणि मी घरी गेल्याबरोबर तो असा अंगावरती पळत येतो ना, आणि मग ज्या दिवशी तो येत नाही त्या दिवशी समजून जायचं की हा काहीतरी रुसला आहे, काहीतरी झालं आहे त्याचं, आणि मग तो असा लगेच्या लगेच अंगावर येत नाही, मग त्याचा थोडासा लाड केला की येतो. घरी एखादं भुबू असणं खूप जास्त छान वाटतं. नक्कीच तुम्ही सुद्धा जर का एखादं भुबू घेणार असाल तर विकत घेऊ नका बरं का, शो ऑफ करण्यासाठी. रस्त्यावरचं एखादं जे असेल ना त्याला अडॉप्ट करा. आणि असंच सुंदर काम करणाऱ्या बेरिल सँचेस मॅम आज आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलतोय.
मेन म्हणजे स्टेरिलायझेशन वर फोकस करतो, कारण प्राण्यांची संख्या खूप वाढत चालली आहे. तर आपल्या कॉलनीमध्ये डॉगला आपण त्यांना स्टेरिलायझेशन पाठवतो, आणि आपण हाय रेटेड कॉलर बेल्ट बांधलेले आहेत, ज्याने की ते ऍक्सिडेंट केसेस होतात, जी गाडी स्पीडने जात असते तर रात्रीच्या वेळेस जे बेल्ट चमकतात रेडियम बेल्ट, तर समोरच्या व्यक्तीला समजून येते की इथे काहीतरी आहे, नाही की ना गाडी स्पीड असते होऊन जातो. अशा प्रकारे आपण बरेच ऍक्टिव्हिटीज केलेले, आणि आज इंटरनॅशनल डॉग डे असल्यामुळे आपलं कॉन्टेस्ट चालू आहे आठवड्याभरापासून, आणि आज जे डिनर जे डिक्लेअर होणार आहे त्याचं फेलिसिटेशन आपण 20 तारखेला करणार आहे.
लॉट करा देऊ ना थोडी देर में सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर. स्टे ट्यून्ड, स्टे इन, बजाते रहो.